नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तू बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. शेतकी पिकावळ, नुस्तें पोसवण, फुलां फळां, भाज्यो, दूद हे विशीं गोंय आतां स्वयंपूर्ण जावपाक लागला. म्हत्वाचें म्हळ्यार ह्या सगळ्या मळार बायलांनी फुडाकार घेतिल्ल्यान आयज गोंय ह्यो वस्तू हेर राज्यांतल्यान आयात करपाच्या प्रमाणांत 25% घट जाल्या. जाल्यार गोंयांत रोयिल्ल्यो 10% भाज्यो आतां गोंया सावन निर्यात जाता अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय हे आंतरराष्ट्रीय पर्यटन राज्य, मात पर्यटना वांगडाच शेतकी मळार लेगीत गोंयांत खूब संद आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल स्टेट लेव्हल बँकर्स कॉन्क्लेव्हचे पणजेंत उक्तावण जाले. त्या वेळार ते उलयताले. ही परिशद 2 दीस चलतली. गोंयचे आपमजत गट वेगवेगळ्यो वस्तू तशेंच शेतकी उत्पन्न घेतात. तांकां सक्षम करपाक बँकांनी तांकां आर्थीक नदरेंतल्यान सरकाराच्या वेगवेगळ्या येवजणी वरवीं मजत करची अशें आव्हान हे वेळार मुखेलमंत्र्यांनी केले. चडांत चड प्रशासकीय सेवेचो लाव डिजिटल माध्यमांतल्यान लोकां मेरेन पावचो ह्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. तंत्रगिज्ञान, नाविन्य, संशोधन तशेंच डिजिटायझेशनच्या माध्यमांतल्यान आप मजत गट खूब फुडें सरपाक लागला अशें तांणी म्हळें.
एक्टिविटीज पे काम कर रहे हैं, इनके लिए ड्रोन हम लेके आ रहे हैं, उनके लिए इन फ्यूचर. पहले लोग बोलते थे कि अभी गोवा का एग्रीकल्चर कम होते जा रहे, मैं तो डेफिनेटली कहूंगा कि इट इज डे बाय डे वी आर इंक्रीजिंग. आज मैक्सिमम वुमेन्स लीड लेके काम कर रहे हैं, इंक्लूडिंग द फ्लोरिकल्चर. पहले 100% हमें इम्पोर्ट करना पड़ता था. आज मैं गर्व से कह रहा हूँ कि इस ऑल सेक्टर्स में मोर देन 25% इम्पोर्ट हमने घटा दिया है और 10% एक्सपोर्ट वेजिटेबल्स में स्पेशली हम एक्सपोर्ट कर रहे हैं. तब मैक्सिमम बैंकर्स दे आर सपोर्टिंग, वेरी फ्यू बैंकर्स जो शायद सेल्फ हेल्प ग्रुप को सपोर्ट नहीं करते होंगे, लेकिन इस वर्कशॉप के बाद 100% बैंकर्स विल श्योरली दे विल सपोर्ट. और गवर्नमेंट्स और इंस्टीट्यूशंस जब एक साथ में काम करने लगे तो डेफिनेटली विल अचीव द गोल ऑफ विकसित गोवा 2037.
सहकार खात्याचे डिजिटायझेशन करपासयत खाते घटमूट करपाविशीं दिल्लीत मंथन बसकेत चर्चा जाली अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. दिल्लीत जाल्ले मंथन बसके उपरांत तांणी गोंयांत ही माहिती दिली. अंदू पुराय देशांत सहकार वर्स व्हडा दबाज्यान मनोवपाचो निर्णय जाला. सहकार चळवळ आनीक घटमूट करपाचेर चर्चा जाली. मंथन बसकेत 25 राज्यांचे सहकार मंत्री हाजीर आशिल्ले. गोंयचो सहकार मंत्री ह्या नात्यान हांव हाजीर आशिल्लो. सहकार सेवा तशेंच खात्याचे डिजिटायझेशन जावपाक जाय. सहकार चळवळींतल्यान उदरगत तशेंच सामान्य मनशाक कसो लाव जातलो हाचेर हे वेळार चर्चा जाली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आनी हेर तज्ञांनी मार्गदर्शन केले. बसकेंतल्या निर्णयांची कार्यवाय गोंय सरकार करतले अशेंय तांणी हे वेळार सांगले. अन्न आनी वखदा प्रशासन संचालनालयान मार्च ते जून ह्या म्हयन्यात फॉर्मेलिन खातीर 2 लाख नुस्त्यांच्या नमुन्यांची तपासणी केली. सगळे अहवाल निगेटीव्ह आयले. गोंयकारांक फॉर्मेलिन मुक्त आनी दर्जेदार नुस्त्याची पुरवण जाता अशें अन्न आनी वखदा प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी ट्विट करून सांगले. गोंयांत फॉर्मेलिनाच्या नुस्त्याची पुरवण जाल्ल्याचो आरोप अदीमदीं जायत आसता. ह्या आरोपाचे फाटभुंयेर तांणी ही माहिती दिली. 7 वर्सां आदीं नुस्त्या मदीं फॉर्मेलिन सांपडिल्ल्यान राज्यांत बोवाळ निर्माण जाल्लो. 2019 वर्सा उपरांत क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या सहकार्यान पोळे आनी पत्रादेवी हांगाचे चेकनाके तशेंच मडगांव नुस्तें मार्केटांत नुस्त्यांची तपासणी जाता. 2019 उपरांत पोळेत 33,805 नमुने, पत्रादेवीत 33,989 नमुने जाल्यार मडगांवा नुस्तें मार्केटांत 1,32,717 नमुन्यांची तपासणी जाल्या अशेंय तांणी हे वेळार सांगले. हवामान. गोंय वेधशाळेन दिल्ल्या म्हायती प्रमाण 7 जुलय मेरेन राज्यांत किरकोळ ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास आसा. फुडलो सप्तकभर येल्लो अलर्ट जारी केला. फुडल्या 24 वरांत राज्यात चडांत चड तापमान 32 डिग्री सेल्सियस जाल्यार उणें उणें तापमान 25 डिग्री सेल्सियस आसतले अशें गोंय वेधशाळेन कळीत केला. अनिल कामत मेमोरियल फुटबॉल सर्तीच्या रोमांचक उपांत्य फेरयेत आंबेली स्पोर्ट्स क्लब आनी नावेली स्पोर्टिंग क्लब पंगडां मदीं जाल्ल्या खेळांत नावेली स्पोर्टिंग क्लब पंगडान निमण्या फेरयेत पावल घाले. ह्या दोनूय पंगडां मदलो खेळ निर्धारीत खेळांत गोल शुन्यान बादाबाद आशिल्लो. उपरांत टायब्रेकरा वरवीं जाल्ल्या खेळांत नावेली स्पोर्टिंग क्लब पंगडान आंबेली स्पोर्ट्स क्लब पंगडाचेर 5-4 गोलांनी जैत जोडले. नावेली पंगडा खातीर रोनाल्डो परेरा, वेनिटो कॉस्टा, नोहा लुईस, प्रेस्ली गोम्स आनी मायरॉन गोम्स हांणी गोल केले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.